आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग 10 वर्ष सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रचारसभेत प्रतिपादन। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार। न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार। जागतिक हॉकी संघटनेचे पुरस्कार जाहीर। भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू तर सर्वोत्तम गोलरक्षक ठरला PR श्रीजेश। आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू, 40 अधिक जखमी। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं कमालीचा वेग घेतला आहे। विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषदा आज राज्यभरात होत आहेत। वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आपापली भूमिका मांडून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रचारक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्रानं 2014 ते 2024 अशी 10 वर्ष भाजपाला सातत्यानं संधी दिली। महाराष्ट्रवासियांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। अकोला इथं एका प्रचारसभेत ते आज बोलत होते। महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची सेवा करण्यात वेगळंच सुख मिळतं, असंही ते म्हणाले। पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटी गरिबांना घरं दिली, शिवाय 3 कोटी नवीन घरं बांधायला सुरुवात केली असून यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो गरिबांना पक्की घरं मिळतील, असं त्यांनी नमूद केलं। केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव केला आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले। राज्यात टेक्सटाईल पार्कच्या उभारणीमुळे कापूस शेतकऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर त्यांनी भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार निवडून देण्याची विनंती मतदारांना केली। महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता, असं शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते। महायुती सरकारनं 7.5 अश्वशक्तीपंपाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणाले। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला तसंच गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं। डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं खरगे यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते। यानंतर मल्लिकार्जुन खरगे वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत। दुपारी 3:30 अमरावती इथं तर संध्याकाळी 7:15 नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ते प्रचारसभेला संबोधित करणार आहेत। महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे। आज एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे यवतमाळ इथं प्रचारसभा घेणार आहेत। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान 13 नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळे तिथं प्रचार संपायला अवघे 3 दिवस उरले आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज धनबाद जिल्ह्यात बागमारा विधानसभा मतदारसंघ आणि पूर्व सिंगभूम जिल्ह्यात जमशेदपूर इथं निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत। झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सभा रांची, खरसावा आणि मंदार मतदारसंघात होणार आहेत, तर राजद, AJSU आणि डाव्या पक्षांचे नेते राज्याच्या विविध भागांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करतील। झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचारही वेगानं सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करून नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. अनेक ऐतिहासिक निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन वाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते. चंद्रचूड यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या 25व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तराखंड राज्यानं विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून विकासाची नवी उंची गाठली आहे, असं त्यांनी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना सांगितलं. केंद्र सरकार उत्तराखंडच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असून आगामी 25 वर्षात राज्यानं विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड हे ध्येय समोर ठेवून कार्य करावं, असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेतर्फे ओमानमध्ये 49वे FIH पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला वर्षातल्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला, तर माजी खेळाडू PR श्रीजेशला वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आलं आहे. चीनच्या ये जिया उलाही वर्षातल्या सर्वोत्तम गोलरक्षकाचा आणि अर्जेंटिनाच्या जो डियाज आणि पाकिस्तानच्या सुफियान खान यांना FIH रायझिंग स्टार्सचा पुरस्कार मिळाला. चीन महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक एलिसन अन्नान यांना महिला विभागात वर्षातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार, तर पुरुष गटात जेरॉन डेल्मी यांना वर्षातल्या सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. स्कॉटलंडच्या सारा विल्सन आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह रॉजर्स यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटात वर्षातले सर्वोत्तम पंच पुरस्कार पटकावले. भारताच्या पंकज अडवाणीनं कतारमध्ये दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल त्यानं सौरव कोठारीचा 4-2 असा पराभव केला. सौरवला कांस्यपदक मिळालं. अंतिम फेरीत पंकज अडवाणीचा सामना इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलशी होणार आहे. पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस बचाव पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झालं असून मदत कार्य सुरू आहे. जाफर एक्सप्रेस स्थानकातून निघत असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात असून अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग 10 वर्ष सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रचारसभेत प्रतिपादन. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार. न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार. जागतिक हॉकी संघटनेचे पुरस्कार जाहीर. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर सर्वोत्तम गोलरक्षक ठरला PR श्रीजेश. आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.